पहिले राजे अध्याय 9 शलमोनाने परमेश्वराचे मंदिर आणि राजमहाल यांचे काम पूर्ण केले व त्याच्या मनात जे होते त्याप्रमाणे त्याने केले. यापूर्वी गिबोनामध्ये परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले होते, त्याप्रमाणे पुन्हा दुसऱ्यांदा परमेश्वराने त्यास दर्शन दिले. परमेश्वर त्यास म्हणाला, मी तुझी प्रार्थना ऐकली, तू मला केलेली विनंती ऐकली, तू हे मंदिर बांधलेस, मी आता ते स्थान पवित्र केले आहे, येथे माझा निरंतर सन्मान होत राहील, या स्थानाकडे माझे मन व दृष्टी सतत राहील. तुझे वडील दाविद यांच्याप्रमाणेच चांगल्या मनाने व सरळतेने तू माझ्यासमोर चाललास व माझ्या आज्ञा नियम पाळल्यास, तर तुझ्या घराण्यातील व्यक्तीच नेहमी इस्रायलाच्या राजासनावर येईल. तुझे वडील दाविद याला मी तसे वचन दिले होते, त्यांच्या वंशजांची सत्ता इस्रायलावरून कधीच खुंटणार नाही, परंतु तू किंवा तुझ्या मुलाबाळांनी हा मार्ग सोडला व माझ्या आज्ञांचे पालन केले नाही, तुम्ही इतर दैवतांच्या भजनी लागलात, तर मात्र मी दिलेल्या या भूमीतून इस्रायलांना हुसकावून लावीन, इतर लोकात तुम्ही निंदेचा विषय होणार. हे मंदिर मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे, पण माझे आज्ञापालन केले नाही तर ते मी नजरेआड करीन. हे मंदिर नामशेष होईल, ते पाहणारे स्तंभित होतील आणि म्हणतील, परमेश्वराने या देशाचे आणि या मंदिराचे असे का केले बरे. यावर इतर जण सांगतील, याला कारण या लोकांनी परमेश्वर देवाचा त्याग केला. परमेश्वराने यांच्या पूर्वजांना मिस्र मधून सोडवले, पण या लोकांनी इतर देव आपलेसे केले, त्या दैवतांच्या हे भजनी लागले, म्हणून परमेश्वराने हे अरिष्ट त्यांच्यावर आणले. परमेश्वराचे मंदिर आणि महाल या दोन्हींचे बांधकाम पूर्ण होण्यास राजा शलमोनाला 20 वर्षे लागली. त्यानंतर शलमोनाने सोराचा म्हणजे तायर राजा हिराम याला गालील प्रांतातील 20 नगरे दिली, कारण हिरामने मंदिर व राजमहाल या दोन्हीच्या बांधकामामध्ये शलमोनाला खूप मदत केली होती. देवदार गंधसरूचे लाकूड तसेच सोनेही हिरामने शलमोनाला लागेल तसे पुरवले होते. शलमोनाने हिराम सोराहून म्हणजे तायर ही नगरे पाहण्यासाठी म्हणून आला, पण त्यास ती तितकीशी पसंत पडली नाही. राजा हिराम म्हणाला, माझ्या बंधो, काय ही नगरे तू मला दिलीस? या भूभागाला हिरामने काबूल प्रांत असे नाव दिले. आजही तो भाग काबूल म्हणूनच ओळखला जातो. हिरामने राजा शलमोनाला मंदिराच्या बांधकामासाठी 120 किक्कार सोने पाठवले होते. शलमोन राजाने परमेश्वराचे मंदिर आणि महाल यांच्या बांधकामासाठी वेठबिगारीवर मजूर लावले होते. त्यांच्याकडून राजाने आणखीही वास्तू बांधून घेतल्या. मिल्लो, यरुश्लेम सभोतालचा कोट तसेच हसोर, मगिद्दो व गेजेर या नगरांची पुनर्बांधणी त्याने करवून घेतली. मिसरच्या फारो राजाने पूर्वी गेजेर हे शहर युद्धात घेऊन मग ते जाळून टाकले होते. तेथे राहणाऱ्या कनानी लोकास त्याने ठार केले होते. या फारोच्या मुलीशी शलमोनाने लग्न केले होते. तेव्हा फारोने हे नगरही शलमोनाला लग्नातील अहेरादाखल दिले होते. शलमोनाने गेजेराखालचे बेत होरेनही पुन्हा बांधले. तसेच बालात तामार ही वाळवंटातील नगरे बांधली. शलमोनाने अन्नधान्य आणि इतर वस्तूंची गोदामे, त्याचे रथ आणि घोडे यांच्यासाठीच वेगळ्या जागा बांधल्या. यरुश्लेमामध्ये लबानोनात आणि आपल्या अधिपत्याखालील इतर प्रदेशात जे जे त्यास हवे ते बांधले. इस्रायल लोकांखेरीज त्या प्रदेशात अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी, यबुसी हेही लोक होते. इस्रायल लोकास त्यांचा पाडाव करता आलेला नव्हता, पण शलमोनाने त्यांना आपले गुलाम केले. आजही त्यांची स्थिती तशीच आहे. इस्रायल लोकास मात्र शलमोनाने आपले गुलाम केले नाही. इस्रायली लोक सैनिक, सरकारी अधिकारी, कारभारी, सरदार, रथाधिपती आणि चालक अशा पदांवर होते. शलमोनाने हाती घेतलेल्या कामांवर 550 अधीक्षक होते. मजुरांवर ते देखरेख करीत. फारोची कन्या आपला महाल पूर्ण झाल्यावर दावीद नगरातून तेथे राहायला गेली. नंतर शलमोनाने मिल्लो बांधले. शलमोन वर्षातून 3 वेदीवर होमबली आणि शांत्यार्पण करीत असे. ही वेदी त्याने परमेश्वरासाठी बांधली होती. तो परमेश्वरापुढे धूपही जाळत असे, तसेच मंदिरासाठी लागणाऱ्या वस्तू पुरवीत असे. एसियोन गेबेर येथे शलमोन राजाने गलबतेही बांधली. हे नगर अदोम देशात तांबड्या समुद्राच्या काठी एलोथ जवळ आहे. समुद्राबद्दल चांगली जाण असलेले लोक राजा हिरामच्या पदरी होते. हे खलाशी बरेचदा समुद्रावर जात. हिरामने त्यांना शलमोनाच्या आरमारात शलमोनाच्या खलाशांबरोबर पाठवले. शलमोनाची गलबते ओफिर येथे गेली आणि त्यांनी तेथून 420 किक्कार सोने शलमोन राजाकडे आणले.